नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. समाजाक चढ समावेशी शांती भलायकेन भरिल्लो आणि मूल्याचेर आदारिल्लो करपा खातीर भारत सरकार जायती पावलां मारता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणला. ब्रह्मकुमारीच्या वर्सुकी मेडिटेशन फॉर ग्लोबल युनिटी अँड ट्रस्ट ह्या कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यात त्यो उलयताल्यो.
प्राचीन सभ्यता और संस्कृति ने सदैव विश्व को वसुधैव कुटुंबकों का संदेश दिया, अर्थात संपूर्ण विश्व हमारा परिवार है. आज जो विश्व कई चुनौतियों का सामना कर रहा है, तब ये विचार और अधिक प्रासंगिक बन गया है. इस महान संकल्प को सिद्ध करने के लिए इस अभियान का प्रभावी योगदान रहेगा.
उपरांत ताणी लखनौत झाल्या भारत स्काउट्स आणि गाईडच्या हिरक महोत्सवी समारोप सुवाळ्यात वाटो घेतलो. विकसित भारताचो मार्ग देशातल्या लोकांच्या एकचारात आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या 550व्या वर्षपूर्ती निमतान आयोजित कार्यावळीत ताणी आज 77 फूट उंचायेच्या श्रीरामाच्या पुतळ्याचे अनावरण केले, तशेच खाशेले टपाल तिकीट आणि स्मारक नाणे जारी केले.
भारत का रास्ता एकता से होकर जाता है. जब समाज जुड़ता है, जब हर क्षेत्र हर वर्ग एक साथ खड़ा होता है, तभी राष्ट्र बड़ी छलांग लगाता है. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठ का प्रमुख ध्येय लोगों को जोड़ना, मन को जोड़ना, परंपरा और आधुनिकता के बीच सेतु बनना. इसलिए विकसित भारत की यात्रा में ये मठ एक प्रमुख प्रेरणा केंद्र की भूमिका में भी है.
मजगती गोय एक अध्यात्मिक पर्यटन केंद्र करतले. पर्तगाळची मठवास्तू ही तातूंतली मुखेल आकर्षण आसतली अशें गोंयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कर्नाटक उडुपीतल्या श्रीकृष्ण मठाक भेट दिवन प्रार्थना केली आणि लक्षकंठ गीता पारायण कार्यावळीत वाटो घेतलो. तशेंच श्रीकृष्ण गर्भगृहा मुखार आशिल्ल्या सुवर्णतीर्थ मंडपाचे उक्तावण केले आणि कनकदासाच्या पवित्र जनेलाक कनक कवच समर्पित केले. आयज भारत संसारीक विचार मंथनाक दिका दाखोवपाचें काम करता. भारत पॅसिफीक आणि ग्लोबल साऊथ देश भारताक एक विश्वासपात्र भागीदार म्हणून पळयतात असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हणला. ताणी आयज चाणक्य संरक्षण संवादात उलोप केले.
Here also we carry with the new theme of this dialogue, reform to transform, sashakt, surakshit and viksit Bharat. It urges all of us to view reforms as a driver of the national strength, national security and the national transformation.
भारतान सदाच शांतता आणि संवादाचेर विश्वास दवरला असे ताणी ह्या वेळार सांगले.
When it comes to our sovereignty and the security of our people, we do not compromise. Our armed forces have shown again and again that they are capable and ready.
कितल्याशाच देशांवांगडा केल्या मुक्त व्यापार कबलातीक लागून देशात व्यवसाय आणि गुंतवणूक वाढपाक मदत झाल्या असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हणला. आज नवी दिल्लीत झाल्या फिक्कीच्या 98व्या वर्सुकी साधारण बसकेत ताणी उलोप केले. भारत हे संबंधी अमेरिकेसयत 14 गटदेशांवांगडा उलोवणी करता. जागतिक कंपनींनी भारतात $100 अब्ज गुंतवणूक केल्या हाचेर भर दिवन ताणी संशोधन आणि उदरगतीची घटमूट चौकटी आणि उद्योगिक सहभागाचो उलो मारलो. मजगती प्रस्तावित युगे युगेन भारत संग्रहालयासयत संस्कृती आणि पर्यटन संबंधित प्रकल्पा खातीर अर्थसंकल्प वाढवपा खातीर सरकार वावुरता असे संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी ह्या वेळार सांगले. जलजीवन मोहिमेवरवी देशभरातल्या 15 कोटी गावगिऱ्या घरांक उदकाची जोडणी मेळ्ळ्या अशी माहिती जलशक्ती मंत्री CR पाटील हांणी दिली. नवी दिल्लीत सुजलाम भारत शिखर सभेक संबोधित करतना ताणी सांगले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जो विकसित भारत की कल्पना 2047 तक की है, उसको अगर सार्थक करना है तो उसके पहले सुजलाम योजना को सार्थक करना पड़ेगा. जो हमारे देश में सबसे बड़ी संख्या किसानों की है, उसको भी सेम प्लेटफॉर्म पर लाना और उसके अंदर एक काम सुजलाम की सफलता के ऊपर आधार रखता है.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन फुडल्या महिन्याच्या 4 तारखेक 23व्या भारत रशिया वर्सुकी शिखर सभे खातीर 2 दिसांच्या भारत भोंवडेर येतले. ह्या वेळार ते प्रधानमंत्री मोदी वांगडा उलोवणी करतले. बंगालच्या वायव्य खाडीत तयार झाल्या दित्वा चक्रीवादळाक लागून देशाच्या उदेंत दर्यादेगेवेल्या वाठारांनी 1 डिसेंबर मेरेन उटंगाराचो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. सोमारा मेरेन ह्या वाठारांतल्या नुस्तेमारांनी दर्यात वच्चे न्ही अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. मजगती दिल्ली NCR हवेचो दर्जो सामकोच वायट श्रेणीत आसा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.